नमस्कार रसिको, कविता हा खरा तर माझा प्रांत नाही असं मला नेहमी वाटतं. कॅमेऱ्यातून टिपलेल्या दृश्यांना शब्दात उतरवण्याचा माझा प्रयत्न असतो. शब्द सहज सुचत जातात आणि जसे सुचत जातात तसे मी मांडत जातो. मुद्दाम प्रयत्न केला तर मात्र काहीच होत नाही. भटकंती करताना, डोंगरमाथ्यावरून आभाळाला गवसणी घालताना, उंचावरून दिसणाऱ्या दऱ्या मनाला उभारी देतात. अशा दृश्यांमुळे ते वातावरण शब्दात बंदिस्त होऊ लागतं आणि मग विविध रंगांच्या संगतीनं काव्य स्फुरू लागतं. रंग सुखाचे जेव्हा येती कृष्ण मेघ नभी, हलका करण्या भार जळाचा. रंग सुखाचा असतो तेव्हा श्याम सावळा करडा काळा. हरित सुखाची पखरण करती श्रावणातल्या रेशीमधारा. सारंगाच्या सुरात पिवळे सुख खुलू नये माध्यान्नीला. सूर्य बिलगतो सुख होऊनी संधिप्रकाशी लाल नभाला. सुख सुरीले पैंजण बनवी मुक्त मनस्वी निळ्या झऱ्याला. शांत सुखाचा साज असे जणू योग्यासम काळ्या डोहाला. रंग सुखाचे कणाकणावर सभवत आली रंगून जो गेला तो जगला. रंग उतरतो कुंचल्यातूनही आभाळातील रंगाऱ्याचा. रंग सुखाचा टिपण्यासाठी अपुला कोरा कागद व्हावा.
कल्पनेतल्या प्रासादांना इंद्रधनुषी रंगसावे. कल्पनेतल्या प्रासादांना इंद्रधनुषी रंगसावे. आभाळाची उंची आणि दहा दिशांना दार असावे. कल्पनेतल्या प्रासादांना इंद्रधनुषी रंगसावे. कल्पनेतल्या प्रासादांनी भव्य सावे दिव्य सावे. कल्पनेतल्या प्रासादांनी भव्य सावे दिव्य सावे. असीमतेच्या सीमा भेदून विश्वाला कल्पनेतल्या प्रासादांना इंद्रधनुषी रंग असावे. कल्पनेतल्या प्रासादातून अजिंक्य भावे ईश्वर भावे. कल्पनेतल्या प्रासादातून अजिंक्य भावे ईश्वर भावे. कल्पनेतल्या निर्मात्याचे पाय कल्पनेतल्या प्रासादांना इंद्रधनुषी रंगसावे. आभाळाची उंची पनीतल्या